কাল তুমি মায়াবতী বলা হলে সাথ গে বরোবর পুষছেন না এবার
देवींचा स्वभाव फार प्रेमळ आहे, फार प्रेमळ आहे म्हणूनच भिडे ग रोहिणी. देवींचा पती लढाईत आमच्या महाराजांच्या हातून मारला गेला हे त्या विसरल्या नाहीत. तू फारच संशयी बघ. हो, महाराजांच्या बद्दल सुद्धा तुला विश्वास वाटत नव्हता. देवींच्या आदरात इतक्या प्रेमापेक्षा ढोंगच जास्त वाटलं मला.